नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. वीज खांब्यांक बांदिल्ले ब्रॉडबँड केबल तोडपाच्या कारवाईक अंतरीम स्थगिती दिवपाक उच्च न्यायालयान न्हयकार दिल्ल्यान केबल ऑपरेटर्सांक मुखार संकश्ट आनीक घर जाला. ब्रॉडबँड केबल ऑपरेटर्सांनी दाखल केल्ल्या याचिकेचेर सुनावणी आतां 18 मार्चाक जातली. शुल्काची थकबाकी भरूंक नाशिल्ल्यान केबल तोडपाची कारवाय सुरू करतले अशें कार्यकारी अभियंते काशिनाथ शेट्टी हांणी स्पश्ट केलां. टॅलिव्हिजन तशेंच इंटरनेट सेवा दिवपा खातीर विजेच्या खांब्यांचो वापर करतात. विजेच्या खांब्यांक केबल बांदून सेवा दितात. हाका लागून वीज खातें शुल्क घेता. फाटलीं 5 वर्सां शुल्क भरूंक नाशिल्ल्यान वीज खात्यान केबल तोडपाची कारवाय सुरू केली. हाचे आड फाटल्या म्हयन्यांत वीज खात्यान कारवाय सुरू केली तेन्ना केबल ऑपरेटर संघटनेन उच्च न्यायालयांत याचिका दाखल केली. केबल ऑपरेटर्सांनी उच्च न्यायालयांत केबल तोडपाची कारवाय फुडें धुकलपाची मागणी केली. ही मागणी उच्च न्यायालयान मान्य करपाक न्हयकार दिला. याचिकेचेर फुडली सुनावणी 18 मार्चाक जातली. मजगतीं वीज खात्यान केबल ऑपरेटर्सांक शुल्कासयत दंड भरपाच्यो नोटिसो धाडल्यो. ह्या नोटिसांक केबल ऑपरेटर्सांनी कसलोच प्रतिसाद दिवंक ना. हाका लागून वीज खातें खांब्यावयले केबल तोडपाची कारवाय सुरू करतले अशें वीज खात्याचे कार्यकारी अभियंते काशिनाथ शेट्टी हांणी सांगले. कॅन्सर म्हळ्यार काकराची स्टेज तशेंच एकंदर दुयेंसाची खरसाण करपा खातीरची फावंडेशन 1 चाचणी आतां गोंयांत लेगीत सुरू जातली. ही चाचणी करपी गोंय हे देशांतले पयले राज्य थारतले. भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी ही म्हायती दिल्या. भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी पणजे पत्रकार परिशद घेतली. कॅन्सर हॉस्पिटलाचो वावर नेटान सुरू आसा. दोतोरांनी कॅन्सरा खातीर तपासणी केल्या उपरांत दोतोर शिफारस करतले. दुयेंतींच्या कुळीचो कुडको काडून तो बायोप्सी हॉस्पिटलांतल्या प्रयोगशाळेत धाडटले. हाचे खातीर मुंबयच्या कंपनी कडेन कबलात जातली. एके चाचणेक 2 ते 3 लाख रुपया खर्च येता. सीएसआर खाला ही चाचणी सुरू जातली अशें राणे हांणी सांगलें. कॅन्सराच्या हॉस्पिटला खातीर प्रोटोन थेरपी मशिना सयत 1200 कोटींची मशिनां हाडपाचो प्रस्ताव आसा. सामान्य मनशाक कॅन्सराच्यो चाचण्यो तशेंच उपचार परवडपा सारके आसनात. हाका लागून सरकार सवलतीच्या दरांत उपचार तशेंच हेर सेवा उपलब्ध करतले अशें तांणी सांगलें. तशेंच दरेकी मतदारसंघात घोयटे भलायकी सुविधा केंद्र म्हळ्यार मोबायल हेल्थकेअर युनिट सुरू करपाचोय प्रस्ताव आसा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियान आर्थिक साक्षरता सप्ताह 2025 सुरू केला. लोकांमदीं आर्थिक जागृताय वाढोवपाच्या उद्देशान हो वार्षिक उपक्रम आसा. ह्या वर्सा आर्थिक साक्षरता बायलांची समृद्धी ह्या मोथाळ्या खाला ही मोहीम 24 ते 28 फेब्रुवारी मजगतीं चलता. अरुणाचल प्रदेशांत आरबीआय प्रादेशीक कार्यालय इटानगराचे महावेवस्थापक अभिषेक मुजुमदार हांणी इटानगरांत डीके कन्वेन्शन सेंटरांत आयोजीत कार्यावळींत ह्या मोहिमेचो शुभारंभ केलो. ह्यावेळी उलयतना मुजुमदार हांणी म्हळें की ह्या वर्साच्या थिमीत बायलांक आर्थिक आनी सामाजीक दृश्ट्या सक्षम करपाचेर भर दिला. तांणी बँकर्सांक गिरायका मेरेन पावपाक आनी तांकां सरकार आनी बँकांनी प्रदान केल्ले सगळे डिजिटल वित्तीय आनी बँकींग एप्स वापरपाक प्रोत्साहीत करपाक सांगलां. तशेंच ह्या प्लॅटफॉर्माचो वापर करतना धोके आनी खबरदारी ह्या बाबत जागृकताय निर्माण करपाकूय सांगलां. मोहिमेचो एक भाग म्हणून बँकांक तांचे वेबसायट, एटीएम, मोबायल एप्लिकेशन्स आनी तांच्या फाट्यांनी डिस्प्ले बोर्डार आरबीआय विकसीत पोस्टर्स प्रदर्शीत करून जनजागृताय करपाच्यो सूचना दिल्यात. उक्तावण समारंभाक नाबार्ड इटानगराचे उप महाव्यवस्थापक संजय मिश्रा आनी वेगवेगळ्या बँकांचे प्रतिनिधी उपस्थित आशिल्ले. कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभाघरात 14व्या डीडी कोसंबी विचार महोत्सवाचे उक्तावण मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जाले. ह्यावेळार कला आनी संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, कला आनी संस्कृती खात्याचे सचिव सुनील अंचीपक्का, संचालक सगुण वेळीप तशेंच हेर मानेस्त हजर आशिल्ले. गोंय ही विचारवंतांची भूंय, ताका लागून डीडी कोसंबी विचार महोत्सव गोंयात जावप म्हत्वाचे अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी म्हळां. ह्यावेळार मंत्री गोविंद गावडे हांणी हो महोत्सव म्हळ्यार विचारवंतांचो तशेंच सर्जनशीलतेचो म्हत्व आशिल्लो महोत्सव अशें म्हळें. ताण घेऊ नाकात, ते तुमकां मानसीक त्रास देतात. आयुष्य देवी प्रत्येक आव्हानांक समोर वचात. तुमची व्हील पॉवर तुमची जीण घडयता. यशाच्या फाटल्यान धांवू नाकात, ते कशें मेळटले ताचे खातीर काम करात. तुमची जीण तुमीच घडोवपाक शकता, ती घडोवपाक दुसऱ्याचेर निंबून रावूं नाकात अशें नामनेचे प्रेरक वक्ते गौर गोपालदास हांणी आपले मत व्यक्त केले. ते नाते आनी जिणेंतले नातेसंबंद ह्या विशयाचेर 14व्या डीडी कुसुमी महोत्सवात उलयताले. वास्कोच्या रविंद्र भवनात कोंकणी चित्रपट महोत्सवा खाला 3 कोंकणी चित्रपटांचे आयोजन केला. महोत्सव 24 ते 26 फेब्रुवारी मजगती जाता. हो चित्रपट महोत्सव सगळ्यां खातीर फुकट आशिल्ल्याचे रविंद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव हांणी म्हायती दिली. ह्यावेळी उपाध्यक्ष डॉ धर्मेंद्र प्रभुदेसाय, सदस्य शांताराम पराडकर, रवळनाथ पेडणेकर, अंकुश चारी, दामोदर कोचरेकार, सदानंद घोणसेकार, दिलीप काजळे तशेंच प्रवेश आमोणकार आनी रविंद्र भवनाचे अधिकारी बरेश नायक हजर आशिल्ले. ह्या महोत्सवाचे उक्तावण मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर हांचे हस्तुकी जाले. 24 फेब्रुवारीक सांजे वेळार 7 वरांचेर दिग्दर्शक निहाल चारी हांचो आदेश आनी सवंग वधून कोंकणी शॉर्ट फिल्म दाखयले. ताचे पयली श्री गजानन गणराय आनी श्री दामोदर म्हज्या देवा ह्या 2 म्युझिक व्हिडिओचे सादरीकरण जाले. आज सांजे वेळार 7 वरांचेर काजरो फिल्म दाखयतले. आनी इतल्यार ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजेच्या 7:20 वरांचेर. नमस्कार.